नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा वार्षिक निधीमधून सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात दिली. जिल्हा रुग्णालयांसाठी वार्षिक निधीतून तरतूद करण्याची अथवा विशेष निधी देण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती, त्यावर अजित पवार यांनी ही माहिती दिली.
मुंबई सारख्या ठिकाणी सेंट जॉर्ज, जीटी, कामा आणि जे हे प्रमुख हॉस्पिटल्स आहेत जिकडे राज्यभरातले पेशंट येतात. इकडे पण मोठ्या प्रमाणात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीनची कमतरता आहे. 2 महिन्यापासून मी स्वतः पाठपुरावा करतो आहे, तरीही या सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या देण्यात आल्या नाहीयेत.
आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ. साधारण चांगल्या कंपनीचे काय आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ.
दरम्यान ज्या जिल्हा रुग्णालयातील असुविधांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्यात शालेय विद्यार्थ्यांपैकी 86% विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचं काम पूर्ण झालं आहे, तर विद्यार्थ्यांचे आधार संलग्न करण्याचं काम 95% पूर्ण झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधिमंडळात दिली. शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर असल्याचं भुसे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त भौतिक सुविधा पण आपल्याला कशा देता येतील, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, शाळेच्या चांगल्या इमारती असतील. आमचा शिक्षक बंधू भगिनी सुद्धा अतिशय प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचं कार्य करण्याच्यासाठी सिद्ध होतोय.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कर्करोग निदानासाठीच्या 8 वाहन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अधिवेशन संपण्याआधी याबाबतचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना दिले. राज्यात विवाहपूर्व थॅलेसेमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात 12,800 थॅलेसेमिया रुग्ण असल्याचं सांगत प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहितीही बोर्डीकर यांनी दिली. नवी दिल्ली इथं आजपासून 29 आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद आणि प्रदर्शन BES एक्स्पो 2025 आयोजन करण्यात आलं आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी आज या परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध दालनांसह प्रसार भारतीच्या दालनाला नवनीत सहगल आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी भेट दिली. बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातल्या तरनळी गावात मुलानं आईला केलेल्या मारहाणीत डोक्याला मार लागल्यानं आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशात पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या सामाजिक माध्यमांवरील अकाउंटवर शासनानं पुन्हा एकदा बंदी घातली आहे. मे महिन्यात भारताविरोधी चुकीच्या आणि खोट्या माहितीचा प्रसार केल्याबद्दल या अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती, ती काही तांत्रिक कारणानं शिथिल केली होती. त्यानंतर आता पुन्हा बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे 5 आणि 6 तारखेला विशेष गाड्या चालवणार आहे. यात नगरसोल मिरज नगरसोल, अकोला मिरज अकोला, आदिलाबाद पंढरपूर आदिलाबाद या गाड्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला. यात राजापूर इथं सर्वाधिक 103.62 मिलीमीटर पाऊस झाला. हवामान विभागानं जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.